नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. जम्मू काश्मीरांत आज विधानसभेच्या दुसऱ्या पांवड्यावेले मतदान जाता. अमेरिकेचो यशस्वी दौरो सोपल्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल नवी दिल्लीत पावले. शेनवार मेरेन कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, गुजरात आनी मध्य प्रदेशात उटंगराचो पावस पडपाची शक्यता हवामान खात्यान उक्तायला. बेरूतच्या दक्षिणेतल्या उपनगरात इस्रायली सैन्यान केल्ल्या हवाई हल्ल्यात वरिष्ठ हिजबूल कमांडर इब्राहिम कुबेसी हाका मरण. आनी 17 वर्सां पिराय सकयल्ल्या साफ चॅम्पियनशीप फुटबॉल सर्तीत भारतान मालदिवाक 3-0 अशे हारयले. जम्मू काश्मीरात आयज विधानसभेच्या दुसऱ्या पांवड्यावेले मतदान सुरू आसा. सकाळी 7 हे मतदान सुरू जाल्ले ते सांजे 6 मेरेन चलतले. ह्या पांवड्यार 6 जिल्ह्यातल्या 26 विधानसभा मतदारसंघाखातीर मतदान जाता. जम्मू प्रदेशातल्या रियासी, राजौरी आनी पुंछ तशेच काश्मीरी देंगणातल्या श्रीनगर, बडगाम आनी गंदरबल हे जिल्ह्यांचो हातूंत आसपाव आसा. ह्या पांवड्यार सुमार 25,78,000 मतदार 239 उमेदवारांचो फुडार थारायतले. मतदान मुक्त, निष्पक्ष आनी सुरळीतपणान जावचे हे खातीर वेंचणूक आयोगान खासा वेवस्था केल्या. पारदर्शकता सुनिश्चित करपा खातीर वेंचणूक आयोगाच्या यत्नांचो एक भाग म्हण सगळ्या 3,502 मतदान केंद्रांचेर वेबकास्टिंग सुविधा दवरल्या. दुसऱ्या पांवड्यावेल्या 24 मतदान केंद्रांचेर देशभरातले 15,500 परस चड विस्थापीत काश्मीरी पंडीत मतदाना खातीर पात्र आसात. जम्मूतल्या 19 मतदान केंद्रांचेर अशा 14,700 परस चड मतदारांनी मतदान करपा खातीर नोंदणी केल्या. तेच प्रमाण 600 परस चड काश्मीरी स्थलांतरितांनी दिल्लीतल्या 4 मतदान केंद्रांचेर मतदान करपा खातीर नोंदणी केल्या. तर तातूंतले 350 परस चड उधमपूर जिल्ह्यात मतदान करपाची शक्यताय आसा. केंद्रशासित प्रदेशात 3 पांवड्यार विधानसभा वेंचणूको जातात. 18 सप्टेंबराक जाल्ल्या विधानसभा वेंचणुकेच्या पहिल्या पांवड्यार सुमार 61% परस चड मतदान जाल्ले, तर हेर 40 विधानसभा मतदारसंघाखातीर तिसऱ्या पांवड्यार 1 ऑक्टोबराक मतदान जातले. मतमेजणी 8 ऑक्टोबराक जातली. हरियाणा विधानसभा वेंचणुकेच्या प्रचारान नेट धरला. प्रधानमंत्री आनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांची आयज सोनीपत जिल्ह्यातल्या गोहनात जाहीर सभा जातली. ह्या रॅलीवरवी भाजप सोनीपत, रोहतक आनी पानीपत ह्या 22 विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांक आपले वटेन करपाचो यत्न करतले. हरयाणातल्या जनतेक भाजपाक जैत मेळोवन दिवपाचो निर्णय घेतला अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडियावेल्या पोस्टात म्हळा. हरयाणात लोकशायेबद्दल उमेद आनी जल्लोशाचे वातावरण आसा. भाजपाक लोकांचो तेको मेळटलो असो विस्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी उक्तायला. तांणी ह्या म्हयन्याच्या 14 तारखेक कुरुक्षेत्र हरयाणात रॅली घेतिल्ली. हरयाणातल्या विधानसभेच्या 90 सुवातांखातीर 5 ऑक्टोबराक मतदान जातले आनी 8 ऑक्टोबराक मतमेजणी जातली. अमेरिकेचो यशस्वी दौरो सोपल्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल नवी दिल्लीत पावले. थंयच्या विस्तारीत आनी व्यस्त कार्यक्रमा वेळार प्रधानमंत्र्यांनी विल्मिंगटन डेलावेर हांगा 6व्या वर्सुकी क्वाड फुडाऱ्यांच्या बसकेक हाजिरी लायली आनी न्यूयॉर्कातले युएन जनरल असेंब्लीत समीट फॉर द फ्युचरात उलोवप केले. ह्या व्हड कार्यावळी निमतान प्रधानमंत्री मोदी हांणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आनी क्वाड गटाच्या हेर फुडाऱ्यांबरोबर द्विपक्षीय बसकाय घेतल्यो. प्रधानमंत्री मोदी हांणी न्यूयॉर्कात भारतीय समुदायाकडेन लेगीत उलोवप केले आनी युएस आधारित तंत्रगिज्ञान कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हांची तांणी भेट घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिनियान हांची हे वेळार भेट घेतली. राजस्थान सरकारान राज्यात हंगामी दुयेंसांची लागण वाढत आशिल्ल्यान दोतोर आनी भलायकी सेवकांची सुट्टी रद्द केल्या. हंगामी दुयेंसांखातीर मुखेल वैजकी संस्थांनी समर्पीत ओपीडी चलोवपाक राज्य सरकारान सांगला. तशेंच मलेरिया, चिकुनगुनिया आनी स्क्रब टायफस ह्या गंभीर दुयेंतींची चाचणी आनी उपचार करपा खातीर रॅपीड रिस्पॉन्स पंगड घालपाचे निर्देश सरकारान दिल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात. घर आनी सहकार मंत्री आनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ फुडारी अमित शाह हांणी काल छत्रपती संभाजीनगरात भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा विभागाच्या अधिकाऱ्यांकडेन महाराष्ट्रातल्या विधानसभा वेंचणुकेच्या रणनितीचेर चर्चा करपा खातीर बसका घेतली. मराठवाड्यातल्या 46 30 सुवातो भाजपाक मेळटल्यो असो विस्वास अमित शाह हांणी ह्या वेळार उक्तायलो. बसके उपरांत शाह हांणी मुखेलमंत्री एकनाथ शिंदे आनी उपमुखेलमंत्री अजित पवार हांच्या जागो वाटपाचेर चर्चा केली. जागो वाटपाची औपचारीक घोषणा रोखडीच जातली अशें मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. सर्वोच्च न्यायालयान 5 कोटी रुपयांपरस उणी थेट कराची 573 प्रकरणां निकालात काडल्यात. कर संबंधित खटले उणे करपा खातीर आनी वेवसाय करप सोपे करपाच्या नदरेन हे एक म्हत्वाचे पावल आसा अशें अर्थ मंत्रालयान म्हळां. प्रत्यक्ष कर कस्टम आनी सेवा कर हांचे संबंधी कर न्यायालय उच्च न्यायालय आनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करपाच्या प्रकरणात थारायिल्ली चलन मर्यादा चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात वाढयल्या. प्राप्तीकर अपील न्यायाधिकरणात अपील करपाची मर्यादा 50 लाख रुपया वेल्यान 60 लाख रुपया इतली केल्या. ही मर्यादा उच्च न्यायालया खातीर 1 कोटी वेल्यान 2 कोटी रुपया आनी सर्वोच्च न्यायालया खातीर 2 कोटी वेल्यान 5 कोटी रुपया इतली आसा. शेनवार मेरेन कोकण गोंय मध्य महाराष्ट्र गुजरात आनी मध्य प्रदेशात उटंगराचो पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. कर्नाटक आनी विदर्भाच्या दरादेग आनी अंतर्गत वाठारात उटंगराचो पावस पडू येता. आसाम मेघालय अरुणाचल प्रदेश अस्तंत बंगालच्या हिमालयन वाठारात आनी सिक्कीमात फाल्यां मेरेन उटंगराचो पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती बंगालच्या उपसागराचेर आनी उत्तर आंध्र प्रदेश आनी दक्षिण ओडिशाच्या उत्तर अस्तंत उपसागराचेर उण्या दाबाचो पट्टो तयार जाला. बेरूतच्या दक्षिणेतल्या उपनगरात इस्रायली सैन्यांनी केल्ल्या हवाई हल्ल्यात वरिष्ठ हिजबूल कमांडर इब्राहिम कुबेसी हाका मरण आयले. इब्राहिम कुबेसी हो हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र आनी रॉकेट ऑपरेशनचो कमांडर आशिल्लो. इस्रायल डिफेन्स फोर्सान लेबननात हवाई हल्ले वाडयल्या उपरांत सेगीत दुसऱ्या दिसा बेरूतच्या हिजबुल्ला नियंत्रीत वाठाराचेर हल्लो केला. इस्रायली हल्ल्यात कुबेसी तशेंच हिजबुल्लाच्या क्षेपणास्त्र आनी रॉकेट दळांच्या केंद्रीय कमांडरांक मरण आयले. सध्या सुरू आशिल्ल्या गाझा संघर्षात इस्रायलान आता दक्षिणेकडच्या उत्तर शिमेचेर खासा लक्ष केंद्रीत करून हल्ले सुरू केला. 17 वर्सा पिराय सकयल्ल्या साफ चॅम्पियनशीप फुटबॉल सर्तीत भारतान मालदिवाक 3-0 अशे हरयले. भूतानात चलतल्या ह्या सर्तीत अ गटात भारताच्या सॅमसन हाणी ह्या खेळात 1 आणि हेमनेचुंग हाणी 2 गोल केले. ह्या जैतासयत भारत अ गटात 6 गुणांसयत पहिल्या सुवातेर पावला. भारतान हे आदीच उपांत्य फेरयेत पावल घाला. 28 सप्टेंबराक उपांत्य फेरयेत भारत ब गटातल्या दुसऱ्या सुवातेवेल्या पंगडा आड खेळटलो. सर्तीचो निमणो खेळ ह्या म्हयन्याच्या 30 तारखेक आसतलो. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू हांणी काल गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची भेट घेतली आणि ओनोचो इफ्फी म्हळ्यार भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव चड लोककेंद्रीत समावेशक आणि उत्सवी करपा खातीरच्या धोरणांचेर चर्चा केली. महोत्सवाचे संचालक शेखर कपूर इफ्फीच्या सुकाणू समितीचे सदस्य आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी ह्या वेळार हजर आशिल्ले. 55वो इफ्फी महोत्सव प्रतिनिधी आणि सर्वसामान्य चित्रपट मोगीं खातीर यादिस्तीक जावचो आणि भारतीय सिनेमा आणि सिने प्रतिभेचा उत्सव मनोवपा खातीर चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण करपा खातीरचे उपाय आणि उपक्रमांचेर ह्या वेळार चर्चा झाली. महोत्सवावेळार भारतीय सिनेमाचो गौरव करपा खातीर एका खासा संकल्पनेचेर परेडचे आयोजन ह्या मुखेल विषयाचेर ह्या वेळार चर्चा झाली. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयान मेकॅनिकल इंटेलिजन्स एआय फेलोशीप खातीर अर्ज मागयल्यात. बीटेक आणि एमटेकचे विद्यार्थी ह्या खातीर पात्र आसात. तशेंच मेकॅनिकल इंटेलिजन्सच्या मळार पीएचडी फेलोशीप दिवपा खातीर पहिल्या 50 संशोधन संस्थांकडल्यान वांटो घेवपाची विनंती मंत्रालयान केला. ह्या म्हयन्याच्या 30 तारखेमेरेन अर्जाची वेबसायट indiaai.gov.in हाचेर अर्ज करू येता. आणि आता खबरो सोपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. जम्मू काश्मीरात आज विधानसभेच्या दुसऱ्या पावण्यावेले मतदान जाता. अमेरिकेचो यशस्वी दौरो सोपल्या उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल नवी दिल्लीत पावले. शेनवार मेरेन कोकण गोंय मध्य महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशात उटंगराचो पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. बेरूतच्या दक्षिणेतल्या उपनगरात इस्रायली सैन्यांनी केल्ल्या हवाई हल्ल्यात वरिष्ठ हिजबूल कमांडर इब्राहिम कुबेसी हाका मरण आणि 17 वर्सा पिराय सकयल्ल्या साफ चॅम्पियनशीप फुटबॉल सर्तीत भारतान मालदिवाक 3-0 अशे हरयले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.